कीर्त हो निपाहे। अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी मस्ति कीजे। बहुहिंदता सौख्य गोणार नाही, शिरावे परी नातुड़े हित काही। विचारे बरे अंतरा बोध लीजे, मना सज्जना राघवी मस्ति कीजे। जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊ निरागे। तये संगतीची जनी कोण गोळी, जिये संगतीने मती राम सोळी। नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी। निखारामणि लेश नाही तमाचा, जगी मन्यतो दास सर्वोत्तमाचा। मरे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धि, प्रपंचिक नाही जया दे उपाधि। सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। कमी वेळ तो तत्व चिंतानुवादे, न लिंबे कदा दम्भवादे विवादे। करी सुख संवाद जो गमाचा, जगी धन्य तो दास सर्वो। सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, सर्वोत्तमाचा। नसे मानसी नष्ट आशा दुराशा, नसे अंतरी प्रेम पाशा विपाशा। ऋणी देवः भक्ति भावे तो दास सर्वोत्तमाचा। दिलाचा दयाळू मनाचा माळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू। तो दास सर्वोत्तमाचा नको वासना विषयी वृत्ति रूपे पदार्थी जड़े कामना
जयाचे निनामे महादोष
जड़े कामना।